आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 10 मे 2026. विषय: आदाम आणि पडलेला माणूस. सोनेरी मजकूर. करिंथ करांस. कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. परमेश्वरा, माझ्या स्वामी, तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करून दिला आहे. परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो, तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते. लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोक तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळजवळ देवस बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस. तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस. मी न्यायासाठी प्रार्थना केली म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन. दडा उपदेश बायबल पासून. स्तोत्र संहिता: परमेश्वराने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो. उत्पत्ती: वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. उत्पत्ती: याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले. पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती माणसाने भरून आली. परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. उत्पत्ती: आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैंगिक संबंध आला. हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काईन असे ठेवले. तेव्हा हव्वा म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काईनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला. काईन शेतकरी झाला. काईन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, चल आपण जरा शेतात जाऊया. तेव्हा काईनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काईनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले. काही वेळाने परमेश्वर कैनास म्हणाला, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? कैनाने उत्तर दिले, मला माहित नाही, माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय? नंतर परमेश्वर म्हणाला, तू हे काय केलेस? तू तुझ्या भावाला ठार केलेस, त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे, त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे, याच कारणाने तू शापित आहेस, भूमी तुला नकारेल. काइन परमेश्वरा समोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात जाऊन राहिला. यशया. उठ सियोन, उठ, कपडे घालून तयार हो, बलशाली हो, पवित्र यरुशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर, तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर. यरुशलेम सियोन कन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस, पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वतःची मुक्तता कर. परमेश्वर म्हणतो, तुला पैशासाठी विकले नव्हते, म्हणून तुझी मुक्तता करण्यासाठी मी पैशाचा उपयोग करणार नाही. यशया. त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल, तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल, ते एदेनच्या बागेसारखे होईल, ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील, ते आनंद व्यक्त करतील, ते आभाराची व विजयाची गीते गातील. मत्तय. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनचा भागात गेला, तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशू कडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, प्रभू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने पछाडली आहे. पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठविले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभू माझे सहाय्य करा. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही. ती स्त्री म्हणाली, होय प्रभू, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उष्टे चूर खातात. तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो. आणि तिची मुलगी बरी झाली. मत्तय. तो लोकांशी बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. तेव्हा कोणीतरी त्याला म्हणाले, तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत, ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत. त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझा भाऊ? मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत, कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात तेच माझे भाऊ बहीण आणि आई आहेत. नीतीसूत्रे. एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करू नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात. गलतीकरांस. पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना देण्यात यावे. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. तेथे यहुदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशू मध्ये एक आहात. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहमाचे संतान आणि देवाने अब्राहमाला गलती करांस आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठविले आहे. आत्मा अब्बा म्हणजे पित्या अशी हाक मारतो. म्हणून तू आता गुलाम नाही तर एक पुत्र आहेस आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. मनुष्य अनंत आत्म्याची संयुक्त कल्पना, देवाचे आध्यात्मिक स्वरूप आणि साम्य, मनाचे पूर्ण प्रकटीकरण. उत्पत्ती प्रकरण एक श्लोक ए. सुरुवातीला देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सृजनशील तत्व जीवन सत्य आणि प्रेम हेच ईश्वर आहे. हे विश्व ईश्वराचे प्रतिबिंब आहे. केवळ एकच निर्माता आणि एकच निर्मिती आहे. ही निर्मिती आध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या अस्मितांच्या प्रकटीकरणातून घडते. ज्या अनंत मनात सामावलेल्या आहेत आणि ज्यांचे प्रतिबिंब सदैव उमटत राहते. या कल्पना अतिसूक्ष्मापासून अनंतापर्यंत विस्तारलेल्या आहेत आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे ईश्वराची पुत्रे व कन्या होत. मनाचा जीवनदायी गुणधर्म चैतन्य आहे, जड वस्तू नव्हे. आदर्श पुरुष हा सृष्टी बुद्धिमत्ता आणि सत्य यांच्याशी सुसंगत असतो. आदर्श स्त्री ही जीवन आणि प्रेम यांच्याशी सुसंगत असते. दिव्य विज्ञानामध्ये देवाला पुरुषी मानण्यापेक्षा त्याला स्त्री मानण्याला अधिक अधिकार आहे, कारण प्रेम हेच देवत्वाची सर्वात स्पष्ट कल्पना देते. ख्रिश्चन सायंटिस्टना हे समजते की धार्मिक अर्थाने आई या संबोधनासाठी त्यांना तोच अधिकार आहे जो भाऊ आणि बहीण या संबोधनांसाठी आहे. येशूने म्हटले आहे, कारण जो कोणी स्वर्गातील माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करील तोच माझा भाऊ बहीण आणि आई आहे. उत्पत्ती प्रकरण 2 वचने 21-22. आणि परमेश्वर देवाने यहोवा यावा आदामवर गाढ झोप आणली आणि तो झोपला आणि त्याने त्याची एक बरगडी घेतली आणि त्या जागी मांस भरून काढले. आणि जी बरगडी परमेश्वर देवाने यहोवाने मनुष्यापासून घेतली होती त्यापासून त्याने स्त्रीला निर्माण केले आणि तिला मनुष्याकडे आणले. येथे असत्य चूक सत्याला देवाला आदामवर शस्त्रक्रिया करून स्त्रीला निर्माण करण्यासाठी त्याच्यावर झोप किंवा संमोहन अवस्था आणण्याचे श्रेय देते. ही चुंबकत्वाची पहिली नोंद आहे. प्रकाशाऐवजी अंधाराने आध्यात्मिकतेऐवजी भौतिकतेने निर्मितीची सुरुवात करून चूक आता सत्याच्या कार्याचे अनुकरण करते, प्रेमाची थट्टा करते आणि चुकीने किती महान गोष्टी केल्या आहेत हे घोषित करते. आपल्या स्वप्नातील निर्मिती पाहून आणि त्यांना वास्तविक व ईश्वरदत्त असे संबोधून आदाम उर्फ चूक त्यांना नावे देतो. त्यानंतर तो स्त्रीच्या आणि स्वतःच्या जातीच्या निर्मितीचा आधार बनतो आणि त्यांना मानवजात म्हणजेच एका प्रकारचा माणूस असे संबोधतो असे मानले जाते. परंतु या कथनानुसार शस्त्रक्रिया सुरुवातीला मानसिकरित्या आणि उपकरणांशिवाय केली जात होती आणि हा वैद्यकीय शास्त्रासाठी एक उपयुक्त संकेत असू शकतो. मानवी इतिहासात पुढे जेव्हा निषिद्ध फळ स्वतःच्याच जातीचे फळ देत होते तेव्हा शस्त्रक्रियेच्या पद्धतीत बदलाची सूचना आली की पुरुषाचा जन्म स्त्रीपासून व्हावा, स्त्रीचा पुन्हा पुरुषापासून जन्म होऊ नये. असेही घडले की मानवाच्या जन्मास मदत करण्यासाठी उपकरणांची आवश्यकता भासू लागली सूचक प्रसूतीशास्त्राची पहिली पद्धत बदलली आहे. माणसाचे स्वरूप आणि उत्पत्ती याविषयी आणखी एक बदल होईल आणि हे प्रकटीकरण अस्तित्वाचे स्वप्न नष्ट करेल, वास्तव पुन्हा स्थापित करेल, विज्ञान आणि निर्मितीचे गौरवशाली सत्य आणेल की स्त्री आणि पुरुष दोघेही देवापासून उत्पन्न झाले आहेत आणि त्याची शाश्वत मुले आहेत जी कोणत्याही कमी महत्वाच्या पालकाची नाहीत. सर्व मानवी ज्ञान आणि भौतिक जाणीव 5 शारीरिक इंद्रियांपासूनच प्राप्त झाली पाहिजे. हे ज्ञान सुरक्षित आहे का जेव्हा त्याचे पहिले फळ खाल्ल्याने मृत्यू आला? आदम आणि त्याची संतती शापित होती, आशीर्वादित नव्हे, आणि हे सूचित करते की दैवी आत्मा किंवा पिता भौतिक मानवाला दोषी ठरवतो आणि त्याला मातीत परत पाठवतो. यहोवाने घोषित केले की भूमी शापित आहे आणि देवाने मनुष्याच्या नावाने पृथ्वीला आशीर्वाद दिला असूनही याच भूमीतून म्हणजेच द्रव्यातून आदाम उत्पन्न झाला. यावरून हे स्पष्ट होते की ज्याच्यासाठी पृथ्वीला आशीर्वाद दिला गेला होता तो आदर्श मनुष्य आदाम नव्हता. तो आदर्श मनुष्य योग्य वेळी प्रकट झाला आणि तो ख्रिस्त येशू म्हणून ओळखला गेला. जो कोणी ईश्वराची संकल्पना आणि दयनीय मानवजात यांमधील विसंगती ओळखू शकतो तो ख्रिश्चन सायन्सने ईश्वराच्या प्रतिरूपात निर्माण केलेला ईश्वराचा मानव आणि आदामची पापी मानवजात यांमधील फरक ओळखू शकला पाहिजे. एका टीकाकाराने आरोप केल्याप्रमाणे ईश्वराच्या संकल्पनेला शिक्षण देणे किंवा तिच्यावरील रोगावर उपचार करणे हा ख्रिश्चन सायन्सचा उद्देश नाही. मला खेद वाटतो की अशी टीका मानवाला आदाम समजण्याची गल्लत करते. जेव्हा मानव ईश्वराच्या प्रतिरूपात निर्माण झाला आहे असे म्हटले जाते तेव्हा तो पापी आणि रोगट मर्त्य मानव नसतो तर ईश्वराचे साम्य प्रतिबिंबित करणारा आदर्श मानव असतो. ईश्वराचा मनुष्य जो आध्यात्मिकरित्या निर्माण झाला आहे तो भौतिक आणि नश्वर नाही. सर्व मानवी कलहाचे मूळ आदम स्वप्न म्हणजेच गाढ झोप होती ज्यातून हा भ्रम निर्माण झाला की जीवन आणि बुद्धिमत्ता जडवस्तूतूनच उत्पन्न होतात आणि जडवस्तूतच विलीन होतात. ही सर्वेश्वरवादी चूक किंवा तथाकथित सर्प अजूनही सत्याच्या विरुद्ध गोष्टीचा आग्रह धरतो आणि म्हणतो तुम्ही देवांसारखे व्हाल म्हणजेच मी चुकीला सत्याइतकेच वास्तविक आणि शाश्वत करीन. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बींच्या चुकीच्या शिकवणीचा आणि सर्व पाप आजारपण व मृत्यूचा निषेध करण्यासाठी तसेच सत्य आणि जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी आले. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पार्थिव जीवनात प्रकट झाला ज्यातून आत्म्याच्या आणि भौतिक इंद्रियांच्या संततीमधील तसेच सत्य आणि असत्यामधील फरक स्पष्ट झाला. मेरीची त्याच्याविषयीची गर्भधारणा आध्यात्मिक होती कारण केवळ पवित्रताच सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करू शकत होती जे चांगल्या आणि पवित्र ख्रिस्त येशू मध्ये स्पष्टपणे मूर्त झाले होते. त्याच्याकडून मानव वाईटापासून कसे सुटका मिळवावी हे शिकू शकतात. खरा मानव विज्ञानाद्वारे त्याच्या निर्मात्याशी जोडला गेल्यामुळे मानवांना केवळ पापापासून दूर वळण्याची आणि नश्वर स्वत्वाची दृष्टी गमावण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना ख्रिस्त जो खरा मानव आहे आणि त्याचे देवाशी असलेले नाते सापडेल तसेच दैवी पुत्रत्वाची ओळख पटेल. ख्रिस्त म्हणजेच सत्य येशूद्वारे प्रकट झाले जेणेकरून देहावरील आत्म्याचे सामर्थ्य सिद्ध करता येईल आणि हे दाखवता येईल की सत्य हे मानवी मन आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांद्वारे प्रकट होते जे आजार बरे करते आणि पापाचा नाश करते. भौतिकतेच्या आध्यात्मिक विरोधी गोष्टीचे म्हणजेच ख्रिस्त सत्याच्या मार्गाचे पारख केल्याने मनुष्य दिव्य विज्ञानाच्या चावीने स्वर्गाची ती द्वारे पुन्हा उघडेल जी मानवी समजुतींनी बंद केली आहेत, आणि तो स्वतःला अधःपतित सरळ शुद्ध आणि स्वतंत्र पाहिल. भौतिक जीवनाच्या श्रद्धा आणि स्वप्नांपासून पूर्णपणे अलिप्त असे दिव्य जीवन आहे जे आध्यात्मिक समज आणि संपूर्ण पृथ्वीवरील मानवाच्या प्रभुत्वाची जाणीव प्रकट करते. ही समज चुका दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते, आणि तिच्याद्वारे तुम्ही अधिकारवाणीने बोलू शकता. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.